प्रत्येक व्यक्तीला लहान म्हणजेच बालवयात असल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अनेक प्रश्न पडलेले असतात. मग ते अर्थहीन असो किंवा खूप काही अर्थ सांगून जाणारे. आणि अशा या बालिश किंवा अगदीच प्रौढ असणाऱ्या प्रश्नांचं निवारण करायला आपल्यासोबत असतो तो म्हणजे आपला परिवार, जो उशिरा का होईना पण आपल्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला देतो. असे अनेक प्रश्न माझ्याही डोक्यात घोळत असतात. काहींची उत्तरं मिळाली आहेत तर काहींची शोधते. शाळेत बाईंनी शिकवलं होतं, सात वारांचा मिळून आठवडा तयार होतो. तेव्हा चटकन डोक्यात प्रश्न आला, आठवडा म्हणजे आठ वारांचा समूह पाहिजे. हा आठवा वार कुठे आहे? ह्याला संबंधित प्रश्न तुम्हालाही पडले असतीलच ना. पण माझ्यासारखंच बाई ओरडतील, मित्रमैत्रिणी हसतील, म्हणून तुम्ही सुद्धा हा प्रश्न काही तेव्हा वर्गशिक्षकांना विचारला नसणार. किंवा याचं उत्तर अद्यापही तुम्हाला मिळालं नसेल. मला सुद्धा हा प्रश्न सारखा सतवायचा. न राहून मी एके दिवशी आईला विचारलं, आई आठवड्यात सात वार का असतात? हा आठवा वार कुठे आहे? ती जरा हसूनच म्हणाली, आज रविवार आहे, मिळेल हा तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर. ती असं का म्हणाली हे माझ्या लहानग्या बुद्धीला काही उमगलं नाही. मी तिकडून निघाले आणि हॉलमध्ये जाऊन बसले. हॉलमध्ये गेल्यावर पाहिलं तर बाबा, काका आणि माझी तीन भावंड यांना आजी आजोबा गावच्या गोष्टी सांगत होते. गावच्या गोष्टी म्हणजे एक वेगळंच कुतूहल, म्हणून मी पण त्यांच्यासोबत जाऊन बसले. तेवढ्यात काकीने फोटोचं अल्बम आणून आमच्या समोर ठेवला. त्यातल्या प्रत्येक फोटोमागची गंमत आजी आजोबा आम्हाला सांगत होते. तेवढ्यात आई किचनमधून आली आणि मला विचारलं, मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर? मी नकारार्थी मान हलवली. बालिश वृत्तीच्या मला हे कोड्यातलं उत्तर कसं बरं मिळेल? आई मला सगळ्यांपासून जरा दूर नेत म्हणाली, एकदा घरातून नजर फिरव, हा परिवार दिसतोय तोच आठवड्यातला आठवा वार, जो रविवारमध्ये दडलेला असतो. हा आठवा वार आनंदात असला ना की बाकीचे सात वार आनंदात जातात. तेव्हा मला समजलं, आठवड्यातला आठवा वार हा परिवार असतो.